आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर। सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय। अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी। 79 लाख रुपये जप्त। व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर। 3000 अधिक नागरिक जखमी। आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान। भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला। ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं। या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है। पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस। इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें। दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल। उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक स्थैर्य आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला। याअंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे। MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे। गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे। मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे। पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे। नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे। मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं।
राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल गट क असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील। 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील।
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही। अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत। त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती। पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचं खरं स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 वर पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD वान्स यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुझची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित ISSF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 24 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी, 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर, 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.